चीनीमंडी.com पॉडकास्ट।
16,800 पेक्षा कमी बोनस घेणार नाही कारखाना कर्मचारी। 4 दिवसांपासून 16,800 रुपये बोनस मिळालाच पाहिजे या मागणीसाठी येथील साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे। आज 4th दिवशीही ते आपल्या मागणीवर कायम राहिले आहेत। याबाबत SDM राकेश कुमार सिंह यांनी मध्यस्थी केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। धरणं आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की 2018-19 मध्ये सरकारनं कच्च्या साखरेच्या उत्पादनासाठी प्रति क्विंटल 1,000 रुपयाचं अनुदान कारखान्याला दिलं, ज्यामध्ये कारखान्यानं 5,73,000 क्विंटल कच्च्या साखरेचं उत्पादन केलं। यातून कारखान्यानं 58 करोड रुपये अनुदान सरकारकडून घेतलं। यामुळे कारखान्यानं आपल्या ग्रुपच्या बॅलन्सशीटवर फायदा दाखवला आहे। ते म्हणाले की त्रिवेणी ग्रुपच्या 7 पैकी 5 कारखान्यांना 20% म्हणजेच 16,800 या हिशोबाप्रमाणे बोनस दिला, पण देवबंद युनिटच्या प्रबंध तंत्रानं मात्र 8.33% प्रमाणे बोनस देण्याचा प्रयत्न केला। असा भेदभाव कर्मचारी खपवून घेणार नाहीत। यावेळी भारतीय कामगार संघटनेचे महामंत्री मदन सिंह, कर्मचारी युनियनचे महामंत्री प्रमोद शाही, वीरेंद्र सिंह, प्रतीश शर्मा, सुरेंद्र पाल, बलदेवराज, बीर सिंह, संजय त्यागी, रामप्रसाद, सुशील सिंह, सूरज, मोहम्मद हसीन, विजय टंडन, रवींद्र फौजी, नेपाल सिंह आदी उपस्थित होते। साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दीनानाथ मिश्र म्हणाले, 2018-19 बॅलन्सशीटच्या हिशोबानुसार बोनस दिला जात आहे, कसलाही भेदभाव केलेला नाही।